chinimandi.com पॉडकास्ट।
मागील सरकारनं नियुक्त केलेल्या साखर कारखान्यांच्या संचालकांना हटवलं। सहकार क्षेत्र म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं बलस्थान। 2014 महायुतीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजपनं सहकार क्षेत्र ताब्यात घेण्यास सुरुवात केली होती। अनेक साखर कारखान्यांवर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचं वर्चस्व आहे। अशा साखर कारखान्यांवर भाजपानं स्वतःच्या मर्जीतले प्रशासकीय संचालक नेमले होते। महाविकास आघाडी सरकारनं साखर कारखान्यात भाजपनं शासन नियुक्त नामनिर्देशित संचालक म्हणून केलेल्या नियुक्त्या तत्काळ रद्द करण्यात येत असल्याचा आदेश आज काढला। 19 साखर कारखान्यांमधील सर्व प्रशासकीय संचालक बरखास्त करण्याचे आदेश सरकारनं दिले। इतकंच नव्हे तर साखर कारखान्यांच्या सोसायट्या, बाजार समित्या आणि जिल्हा बँकांवरील सदस्यही हटवण्याचा निर्णय घेऊन भाजपला जोरदार धक्का दिला। भाजप सरकारनं नेमलेल्या संचालकांनी साखर कारखान्यांचा कर्ज पुरवठा रोखला, त्यामुळं कारखाने डबघाईला आले। यामुळे महाविकास आघाडीनं गुरुवारी भाजपयुक्त संचालकांना हटवून तिथं आपल्या पक्षाचे संचालक नेमले। नियुक्त्या रद्द झालेल्या संचालकांमध्ये ओमप्रकाश गोडभरले, रेणा सहकारी साखर कारखाना लातूर, अशोक सस्ते, माळेगाव साखर कारखाना बारामती, अशोक वणवे, नीरा भीमा साखर कारखाना, नागेश चिवटे, आदिनाथ साखर कारखाना सोलापूर, अमोल पवार, मकाई साखर कारखाना सोलापूर, तानाजी थोरात, छत्रपती साखर कारखाना इंदापूर, रामकिशन राऊंदळे, पूर्णा साखर कारखाना हिंगोली आदींचा समावेश आहे।